radiomandi.com पॉडकास्ट।
निवडणुकीच्या पराभवाच्या दुःखाला मी कवटाळत बसलो असतो तर शेतकरी हतबल झाला असता। राजू शेट्टी। ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो तर ती जखम बरी करून पुन्हा जोमानं कामाला लागायचं असतं। माझ्या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निश्चितच ढळला असेल, पण मी जर निवडणुकीच्या दुःखाला कवटाळून बसलो असतो तर देशातील शेतकरी आभाळाकडं आषाढभूत नजरेनं बघत हतबल झाला असता। यामुळं पराभव विसरून कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंबा इथं झालेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ता अभ्यास शिबिरात केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीतील आढावा, तसंच निवडणुकीत पक्षाला आलेलं अपयश, त्याची कारणमीमांसा आणि विचारमंथन, केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकरी विरोधी धोरण, त्यामुळं उद्ध्वस्त झालेली शेती आणि गावगाडा, तसंच त्याचे परिणाम, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीतील आढावा, तसंच निवडणुकीत पक्षाला आलेलं अपयश, त्याची कारणमीमांसा आणि विचारमंथन, केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकरी विरोधी धोरण, त्यामुळं उद्ध्वस्त झालेली शेती आणि गावगाडा, तसंच त्याचे परिणाम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पक्ष, युवा आघाडीची संघटनात्मक बांधणी, आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी राजकीय तसंच आंदोलनाची दिशा या विविध विषयावरती चर्चा झाली। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की लोकसभा निवडणुकीनंतर मी राज्यामध्ये जवळपास 2000 किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला। शेती क्षेत्राकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं आणि राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटं वाढल्यामुळं दिवसेंदिवस आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे। त्यामुळं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करावा। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत आलेलं यश अपयश, चळवळीची पुढील दिशा, संघटना, पक्ष, महिला आघाडी आणि युवा आघाडीची संघटनात्मक बांधणी या विषयावर परखड मतं व्यक्त करत आपल्या भूमिका स्पष्ट केल्या। या शिबिरात जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जालंधर पाटील यांच्यासह पक्षाचे, संघटनेचे, तसंच युवा आघाडी आणि महिला आघाडीचे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।